नमस्कार. आज बोलू नटसम्राट या नाटकाबद्दल. नटसम्राट हे विवा शिरवाडकरांचं पॉप्युलर नाटक. आता महेश मांजरेकर यांनी नाना पाटेकरांबरोबर या मूवीला मोठ्या स्क्रीनवर आणलं आणि परत एकदा या नाटकाची चर्चा सुरू झाली. बाकीच्या कल्चर्समध्ये म्हातारपण हे लिटरेचरच्या पानांमध्ये राहून जातं, पण आपल्या कल्चरमध्ये ह्या गोष्टीवर बरंच डिस्कशन होतं. अमिताभ बच्चनचं बागपान आजही पॉप्युलर आहे. शन्ना नवरेंचं तू तिथे मी हे त्यापेक्षा कॉम्प्लेक्स आणि सुंदर आहे. आणि नटसम्राट हे या विषयाच्या खोलावर जाऊन विचार करते. शेक्सपियरच्या किंग लियरवर बेस्ड हे नाटक आहे. शेक्सपियरनी म्हातारपणावर टेम्पेस्ट आणि किंग लियर नावाची दोन नाटकं लिहिली होती. ती नाटकं लिहिल्या वेळेला स्वतः शेक्सपियर पण म्हातारा झाला होता. पण शिरवाडकरांचा बेलवलकर आणि शेक्सपियरचा किंग लियर हे दोन कम्प्लिटली दुसरे व्यक्ती आहेत. दोन्ही नाटकांचं कम्पॅरिझन करायच्या आधी शेक्सपियर कोण आहे आणि त्याचा किंग लियर कसा होता हे थोडक्यात बघू. इंग्लंडचा सगळ्यात श्रेष्ठ नाटककार विलियम शेक्सपियर याने 16th century बरीच प्रसिद्ध नाटकं आणि सॉनेट्स लिहिली. बॉलिवूडने त्यांची बरीच नाटकं बऱ्याच वेळा अडॅप्ट पण केली. गुलजारने 1982 शेक्सपियरचा अ कॉमेडी ऑफ एरर्सचा अंगूर नावाच्या मूवीमध्ये अडॅप्टेशन केलं. कयामत से कयामत तक हे रोमिओ अँड ज्युलियटवर बेस्ड आहे. विशाल भारद्वाजनी शेक्सपियरच्या नाटकांचं अडॅप्टेशनचं खूपच सुंदर काम केलं आहे. ऑथेलोवर बेस्ड ओमकारा, मेकबेथवर बेस्ड मकबूल, हॅमलेटवर बेस्ड हैदर ही मूवीज बनवली. माणसाच्या मनामध्ये होणाऱ्या बऱ्याचशा कॉन्फ्लिक्ट्सचं शेक्सपियर खूपच छान आणि डीप प्रेझेंटेशन करतो. त्यामुळे त्याच्या डेथच्या 500 वर्षांनंतरही त्याची नाटकं जुनी वाटत नाही. स्वतः शिरवाडकरांनी पण मेकबेथला मराठीमध्ये राजमुकुट नावाच्या नाटकामध्ये अडॅप्ट केलं. तर आता परत एकदा किंग लियरबद्दल बोलू. शेक्सपियरने किंग लियरला कुठल्या तरी ऐतिहासिक पर्सनवर बेस केलं नाही, पण एन्शियंट इंग्लिश एपिक्सवर बेस केलं आहे. किंग लियर आपल्या म्हातारपणी आपल्या 3 मुलींमध्ये आपलं राज्य वाटून द्यायचं ठरवत. कुठल्या मुलीला किती राज्य द्यावं हे जज करण्यासाठी तो आपल्या मुलींना असं विचारतो की त्या तिघी त्याच्यावर किती प्रेम करतात हे त्यांनी सिद्ध करावं. दोन्ही मोठ्या मुली एकमेकांपेक्षा मोठे मोठे दावे करतात, पण छोटी मुलगी म्हणते की ती आपल्या वडिलांवर खूप प्रेम करते, पण तिच्या प्रेमावर तिच्या नवऱ्याचा आणि पुढे तिच्या मुलांचा पण अधिकार आहे. हे ऐकून राजाला खूप अपमान झाल्यासारखं वाटतं आणि तो आपल्या छोट्या मुलीला आपल्या इनहेरिटन्समधनं बेदखल करतो. आणि थोड्या दिवसातच त्याला आपल्या दोन्ही मुलींचं सत्य दिसायला लागतं. राजाचं राज्य पण त्याच्याकडे राज्य असंच तोवरच. शेक्सपियरच्या स्वतःच्या काळातल्या इंग्लंडमध्ये ख्रिश्चॅनिटी हा एक मेजर धर्म आहे. तरी पण ह्या नाटकामध्ये आणि बरीचशी नाटकं शेक्सपियरने पेगनिझम ह्या धर्मावर बेस केली आहेत. पेगनिझम म्हणजे निसर्गाच्या वर्शिपवर बेस हिंदुइझम सारखा युरोपमधला एक जुना धर्म. त्यामुळे शेक्सपियरला आपले काहीही आयडियाज पॉलिटिकल रिपरकशन्सची काळजी न करता एक्सप्लोअर करता आले असतील असं वाटतं. पण ह्या नाटकामध्ये त्यांनी डेव्हिल म्हणजे शैतान ह्या आयडियावर पण विचार केले आहेत. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश म्हणजे हे नाटक लिहिताना शेक्सपियरचं काय इंटेन्शन असेल हे समजण्याचा प्रयत्न. किंग लियर हा चांगला आहे, पण त्याचा प्राईड सत्तेमुळे आहे. तर बेलवलकर जी चूक करतात ती म्हातारपणी सगळी कर्तव्य करून रिलॅक्स झालेल्या माणसाची चूक आहे. बेलवलकरांमध्ये कलाकार असल्याचा प्राईड आहे. किंग लियर सारखाच लोकांनी त्यांच्या बाजूला धावपळ करायची त्यांना सवय आहे, पण त्यामुळे त्यांच्यामध्ये व्हॅनिटी नाही. बेलवलकरांचा अभिमान त्यांची कला आहे. ऑफकोर्स कुसुमाग्रजांना म्हातारपणावर रिफ्लेक्ट करायचं आहे, म्हातारपणाबरोबर लग्नावरही विचार करायचा आहे. नाटकामध्ये म्हातारपणावरचे आणि मृत्यूवरच्या लाईन्सवर किंग लियरचा इन्फ्लुएन्स आहे, पण लग्नाच्या अर्थाचे लाईन्स स्वतः कुसुमाग्रजांचे. लग्न काय आहे हे म्हातारपणी कळतं असं म्हणतात. ते खूपच छान प्रेझेंट केलं आहे. बेलवलकरांसाठी आपल्या सगळ्यांनाच कॅरेक्टर म्हणून खूपच माया आहे. तरीही कुसुमाग्रजांचे आणि आपले सगळेच पर्स्पेक्टिव्ह मॅच होतील असं नाही. एका रूफ खाली राहिली की माणसं भांडतात. टीनेजर्स छोटे असताना आई बाबा त्यांना ओरडतात. यामध्ये त्यांची काळजी असेल हे समाज गृहीत धरतं, पण आई वडिलांच्या काळजीने तीच मुलं भांडत असतील हे लोकांना सहसा पटत नाही. बेलवलकरांबरोबर थोडं एक्स्ट्रीम होतं हे खरं आहे, पण त्याची दुसरी बाजू पण कुठेतरी शिरवाडकरांनी प्रेझेंट करायला पाहिजे होती. शेक्सपियरचा किंग लियर पण तशाच एक्स्ट्रीम्समधनं जातो, पण शेक्सपियरचे प्रश्न धार्मिक आहे. कुठेतरी त्याचा प्रश्न स्वतः किंग लियरला पण आहे. शेक्सपियरने एक खूप प्रेमळ मुलीचा प्रेम न समजण्याचा आरोप किंग लियरवर केला आहे. ग्लौसेस्टर नावाचा एक नाईट किंग लियर सारखंच आपल्या मुलाचं प्रेम ओळखू शकत नाही. त्याची शिक्षा त्याचे डोळे काढून घेणं अशी शेक्सपियरने दिली आहे. श्रीराम लागूंनी हे नाटक बऱ्याच वर्ष परफॉर्म केलं. स्वतः श्रीराम लागूंना नटसम्राट हे नाटक किती प्रिय आहे ह्याचा प्रूफ म्हणजे त्यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीचं नाव लमाण असं ठेवलं आहे. ह्या नावाची ओरिजिन नटसम्राटमध्येच आहे. अप्पासाहेब बेलवलकर यांची अशी समजूत असते की एक नट म्हणजे लमाणासारखा असतो. एक लमाण जसं सामानाची गोणी एका ठिकाणून दुसरीकडे घेऊन जातो, त्या गोणीमध्ये काय आहे काय नाही याचा विचार न करता, तसंच एका नटाने आपल्या भूमिकेचा जास्त विचार न करता त्याला नुसतं उचलून लोकांसमोर प्रेझेंट करावं. मेथड ॲक्टिंगचं हे डेफिनेशन अजून एका कलाकाराला खूप इम्प्रेस करून गेलं. तो कलाकार म्हणजे नसिरुद्दीन शाह. कुसुमाग्रजांचं डीप लिखाण आणि श्रीराम लागूंनी परफॉर्म केलं म्हणून जो हार्ट ब्रेकिंग एक्सपिरियन्स आपण अनुभवतो, त्यामुळे नटसम्राट कायमचा आपल्या मनात एक जागा बनवतच. आमच्या बाबांनी दत्ता भट नावाच्या ॲक्टर्सचं पण ह्या रोलमध्ये खूपच ॲप्रिसिएशन केलं आहे. तसंच नानाचं पण काम ह्या मूवीमध्ये तेवढं दमदार आहे. नटसम्राटचे अजून बरेच इंटरप्रिटेशन्स होतील. कदाचित फ्युचरमध्ये ह्यातली काही पर्स्पेक्टिव्स चेंज होतील. पण एक गोष्ट मात्र नक्की, मराठी लिटरेचरमध्ये नटसम्राटची पोझिशन ध्रुव ताऱ्यासारखी इमूव्हेबल आहे. आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटू दुसऱ्या एका गोष्टीबरोबर, दुसऱ्या एका रायटर.